आकाशवाणी मुंबई राजश्री आगाशे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. अंमली पदार्थ मुक्त युवा ही मोहीम म्हणजे देशाच्या युवा वर्गाच्या उज्ज्वल भविष्यासाठीचा सामूहिक संकल्प असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं मन की बात मध्ये प्रतिपादन. नेपाळमध्ये काठमांडू इथं अडकलेले नागपूरचे 102 यात्रेकरू सुरक्षित परतले. राज्य सरकारने सर्व मराठ्यांना कुणबी म्हणून घोषित करावं अशी मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे यांची मागणी. आणि महिलांच्या आशिया चषक T20 क्रिकेट स्पर्धेत भारताचा सामना थायलंडशी होणार. विकसित भारतासाठी अंमली पदार्थमुक्त युवा ही मोहीम म्हणजे देशाच्या युवा वर्गाचं आरोग्य आनंद आणि उज्ज्वल भविष्यासाठीचा सामूहिक संकल्प असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलंय. ते आज आकाशवाणीवर मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधत होते. हा या कार्यक्रमाचा 107वा भाग होता. युवा पिढी आणि अंमली पदार्थ मुक्त भारत हे या उपक्रमाचं उद्दिष्ट असून या मोहिमेत देशाची युवा पिढी मोठ्या संख्येनं सहभागी झाल्याचं त्यांनी सांगितलं. अंमली पदार्थांच्या व्यसनाचे परिणाम संपूर्ण कुटुंब आणि समाजालाही भोगावे लागतात असं ते म्हणाले. अंमली पदार्थांविरोधात जनजागृती करणाऱ्यांचं तसंच या व्यसनाशी झुंज देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांची त्यांनी प्रशंसा केली. ही मोहीम प्रभावी ठरावी यासाठी देशातल्या आशय निर्मात्यांनी विविध भाषांच्या माध्यमातून योगदान द्यावं तसंच यासाठी नशामुक्त युवा हा हॅशटॅग वापरावा असं आवाहनही त्यांनी केलं. राष्ट्रीय हातमाग दिन, भारत छोडो आंदोलन स्मृती दिन, फाळणी वेदना स्मृती दिन, स्वातंत्र्य दिन आणि राष्ट्रीय अंतराळ दिन यामुळे ऑगस्ट महिना विशेष ठरल्याचं त्यांनी सांगितलं. या काळात प्रत्येकाच्या हृदयातली देशभक्तीची भावना अधिक दृढ झाली असं ते म्हणाले. यंदा वंदे मातरम या राष्ट्रीय गीताला 150 वर्ष पूर्ण होत असल्यानं हे वर्ष अधिक महत्वाचं आहे असं ते म्हणाले. हर घर तिरंगा मोहिमेअंतर्गत यंदा 8 कोटींपेक्षा जास्त सेल्फी विथ तिरंगा अपलोड झाल्याची माहिती त्यांनी दिली. सूर्यपथ तिरंगा या उपक्रमामुळे हा उत्सव जगभरात पोहोचल्याचं ते म्हणाले. या प्रयत्नांमुळे समाज एकत्र येतो आणि देशाशी असलेलं त्यांचं नातं अधिक दृढ होतं असं त्यांनी सांगितलं.
एशिया, अफ्रीका, यूरोप और फिर अमेरिका के सैन फ्रांसिस्को तक इंडियन मिशन और पोस्ट पर तिरंगा लहराता गया. आप कल्पना कर सकते हैं ये दृश्य कितने अद्भुत रहे होंगे. जैसे जैसे दुनिया भर में सूरज आगे बढ़ता गया वैसे वैसे भारतीय तिरंगा भी लहराता गया. ऐसे प्रयास समाज को एक सूत्र में पिरोते हैं.
देशभरात लाखो महिला व्यावसायिक असून भांडवलाच्या अभावामुळे त्यांच्या व्यवसायाची प्रगती होत नाही. मात्र आता प्रधानमंत्री स्वनिधी योजनेमुळे अशा लाखो महिलांना नवं बळ मिळू लागलंय असं ते म्हणाले. या योजनेच्या लाभार्थ्यांमध्ये महिलांचं प्रमाण जवळजवळ 46% आहे. सुमारे 35 लाख महिला या योजनेमुळे आपल्या व्यवसायाचा विस्तार करू लागल्या आहेत अशी माहिती त्यांनी दिली. या निमित्तानं देशभरातल्या विविध यशोगाथाही त्यांनी श्रोत्यांसमोर मांडल्या. जेव्हा एखाद्या स्त्रीनं सुरू केलेला व्यवसाय वाढतो तेव्हा तिच्या संपूर्ण कुटुंबाची प्रगती होते आणि महिलांचा आत्मविश्वास वाढतो असं ते म्हणाले. महिला सक्षमीकरणाचं हे एक उदाहरण असल्याचं त्यांनी सांगितलं. देशाच्या कन्यांची स्वप्न देखील आज अवकाशात झेप घेत असल्याचं सांगून भारताच्या मिशन शक्तीसॅट या अभियानाची माहिती त्यांनी दिली. या अभियानाचा दुसरा टप्पा सुरू झाला असून विद्यार्थिनींच्या सहभागानं तयार केलेला एक उपग्रह चंद्राच्या कक्षेत पाठवण्याची तयारी सुरू झाली अशी माहिती त्यांनी दिली. या अभियानात सहभागी झालेल्या अनेक विद्यार्थिनी भविष्यात विज्ञान, तंत्रज्ञान आणि नवोन्मेष या क्षेत्रात स्वतःची एक नवी ओळख निर्माण करतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. ऐतिहासिक माहिती रंजकपणे मांडता यावी यासाठी मुंबईतल्या कृष्ण शेषाद्री यांनी भारत राज्य या संकेतस्थळाच्या माध्यमातून केलेला अभिनव प्रयत्न समजून घेण्यासाठी प्रधानमंत्र्यांनी आजच्या मन की बातमध्ये त्यांच्याशी संवाद साधला. स्वच्छतेच्या महत्वाबाबत बोलताना ते म्हणाले की जेव्हा आपण एखादं ठिकाण स्वच्छ ठेवण्याचा संकल्प करतो तेव्हा त्या जागेची संपूर्ण ओळख बदलते. निसर्गाचं रक्षण करण्याबरोबरच आपलं जगणं समृद्ध होऊ शकतं असा विचार त्यांनी मांडला. त्यादृष्टीनं त्यांनी वनसंवर्धन आणि उपजीविकेचा समतोल साधणारी देशभरातली प्रेरक उदाहरणं श्रोत्यांसमोर मांडली. शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवणाऱ्या अवोकाडो या फळाच्या लागवडीसह कृषी क्षेत्रातल्या यशस्वी प्रयोगांविषयी देखील त्यांनी सांगितलं. येत्या 3 सप्टेंबर रोजी देश अभिनेता उत्तम कुमार यांची जन्मशताब्दी साजरी करणार असल्याचं त्यांनी सांगितलं. उत्तम कुमार यांच्या जीवनातून कधीही हार न मानण्याची शिकवण मिळते असं ते म्हणाले. आपले सण आणि उत्सव आपल्याला परंपरांबरोबरच परस्परांशी जोडले जाण्याची संधीही देतात असं ते म्हणाले. आगामी सण आणि उत्सवांच्या काळात स्थानिक उत्पादनांना प्रोत्साहन देण्यासाठी व्होकल फॉर लोकल या मंत्राचा अंगीकार करण्याचं आवाहन त्यांनी केलं. भारतीय वस्तूंचा अभिमानानं स्वीकार केल्यानं आत्मनिर्भर भारताचा मार्ग अधिक प्रशस्त होईल असं ते म्हणाले. नेपाळमधल्या नैसर्गिक आपत्तीमुळे काठमांडू इथं अडकलेले नागपूरचे 102 यात्रेकरू आज सकाळी सुरक्षितपणे राज्यात परतले. विदर्भातले आणखी 4 यात्रेकरू काल नागपूर इथं पोहोचले. नेपाळमधल्या महापुरात मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या 734 पोहोचली असून जवळजवळ 2500 लोक अद्याप बेपत्ता आहेत. यात 85 सुरक्षा कर्मचारी आणि 320 परदेशी नागरिकांचा समावेश आहे. या नैसर्गिक आपत्तीनंतर सलग 5व्या दिवशी पुराचा तडाखा बसलेल्या 8ही जिल्ह्यांमध्ये बचाव कार्य सुरू आहे. आतापर्यंत बाधित जिल्ह्यांमधून 227 परदेशी नागरिकांसह 8186 लोकांना सुरक्षित स्थळी हलवल्याची माहिती राष्ट्रीय आपत्ती जोखीम निवारण आणि व्यवस्थापन प्राधिकरणानं दिली. भोटेकोशी नदीला पूर येण्याची शक्यता लक्षात घेता नेपाळ सरकारने रसुवा, नुवाकोट आणि धाणिंग या जिल्ह्यांमधल्या नदी लगतच्या भागातल्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिलाय. नेपाळमधल्या पूरग्रस्त भागातून आतापर्यंत 108 भारतीय नागरिकांची सुटका करण्यात आली असून 50 नागरिकांशी पुन्हा संपर्क प्रस्थापित झाल्याचं परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ता रणधीर जयस्वाल यांनी सांगितलं. 275 भारतीय नागरिक अद्याप बेपत्ता असल्याचं त्यांनी सांगितलं. गेल्या 2 दिवसात 598 भारतीय नागरिकांनी चीनमधून नेपाळमध्ये प्रवेश केला तर 900 भारतीय नागरिक चीनमध्ये सुरक्षित असून बीजिंगमधला भारतीय दूतावास स्थानिक प्रशासनाच्या माध्यमातून त्यांच्या संपर्कात आहे. नेपाळमधल्या बचाव आणि मदतकार्यासाठी भारतातून 11 टन मदत सामग्री घेऊन 4थं विमान काठमांडूमध्ये दाखल झालं असून ही मदत सामग्री नेपाळ सरकारकडे सुपूर्द करण्यात आल्याचं परराष्ट्रमंत्री डॉ एस जयशंकर यांनी सांगितलं. नेपाळ तिबेट सीमेवरच्या पर्वतरांगांमध्ये गेल्या बुधवारी हिमनदीचा मोठा भाग दरीत कोसळून झालेल्या महापुरात नेपाळमधली शहरं आणि गावं उद्ध्वस्त झाली. महत्वाच्या पायाभूत सुविधांचं नुकसान झालं आणि जलविद्युत केंद्र वाहून गेली. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर आपल्याला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. राज्य सरकारने मराठा समाजाला सरसकट कुणबी म्हणून घोषित करावं अशी मागणी मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे यांनी आज वार्ताहरांशी बोलताना केली. ही मागणी पूर्ण झाली नाही तर मुंबईपर्यंत मोर्चा काढण्याचा आणि आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशाराही त्यांनी दिला. जरांगे यांनी आंतरवाली सराटी इथं पुन्हा सुरू केलेल्या बेमुदत उपोषणाचा आज दुसरा दिवस आहे. मराठा समुदायाच्या मुख्य समितीची बैठक 12 सप्टेंबर रोजी आंतरवाली सराटी इथं होणार असून मुंबईत उपोषण करण्याबाबतचा निर्णय या बैठकीत घेतला जाईल. तोपर्यंत सरकारनं आपल्या मागण्या मान्य कराव्यात असं ते यावेळी म्हणाले. आशिया चषक T20 क्रिकेट स्पर्धेत आज भारतीय महिला संघाचा सामना थायलंड बरोबर होणार आहे. दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर भारतीय वेळेनुसार रात्री 8:30 हा सामना सुरू होईल. हरमनप्रीत कौर भारतीय संघाचं नेतृत्व करेल तर स्मृती मंधाना उपकर्णधार असेल. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि उझबेकिस्तानचे अध्यक्ष शौकत मिर्झियो एव यांच्यात आज ताश्कंदमध्ये शिष्टमंडळ स्तरावर चर्चा झाली. प्रधानमंत्री मोदी उझबेकिस्तानच्या 2 दिवसांच्या अधिकृत दौऱ्यावर आहेत. ठळक बातम्या पुन्हा एकदा. अंमली पदार्थ मुक्त युवा ही मोहीम म्हणजे देशाच्या युवा वर्गाच्या उज्ज्वल भविष्यासाठीचा सामूहिक संकल्प असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं मन की बात मध्ये प्रतिपादन. नेपाळमध्ये काठमांडू इथं अडकलेले नागपूरचे 102 यात्रेकरू सुरक्षित परतले. राज्य सरकारने सर्व मराठ्यांना कुणबी म्हणून घोषित करावं अशी मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे यांची मागणी. आणि महिलांच्या आशिया चषक T20 क्रिकेट स्पर्धेत भारताचा सामना थायलंडशी होणार. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.